चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज 3 नोव्हेंबर 2020 डोमेस्टिक मार्केट देशभरातील बाजारात मध्यम मागणी होती। महाराष्ट्र एसटी साखरेचा व्यापार 3125 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक एसटी साखरेचा व्यापार 3195 ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3225 रुपये ते 3310 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेश M30चा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता। गुजरात M30चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3300 रुपये ते 3375 रुपये होता, तर M30चा व्यापार 3425 रुपये राहिला। हे सर्व दर GST वगळता आहेत। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $402 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 15.01 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.390 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.6990 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 2837 रुपये प्रति बॅरल। क्रूड WTI $38.06 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 503.55 अंकांनी वर येऊन 40,261.13 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 144.35 अंकांनी वर येऊन 11,813.50 अंकावर बंद झाला। Thank you.